चीनीमंडी.com पॉडकास्ट।
वसंत दादा शुगर इंस्टिट्यूट कडून ऊस भूषण पुरस्कार जाहीर। राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कडून 2018-19 हंगामासाठी ऊस भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आले। यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील संपत शामराव पाटील यांना पूर्व हंगामी गटात, पुणे जिल्ह्यातील अजिंक्य बाबाजी ठाकूर यांना सुरू गटामध्ये, तर सांगलीचे जगन्नाथ रामू भगत यांना खोडवा गटात पहिला क्रमांक मिळाला आहे। व्हीएसआयच्या विभागीय ऊस भूषण पुरस्काराची देखील यावेळी घोषणा करण्यात आली। स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप असून यामध्ये दक्षिण विभाग, उत्तर पूर्व विभाग आणि मध्य विभाग असे विभाग आहेत। साखर उतारा, इथेनॉल पासून निर्मिती, गाळप क्षमतेचा वापर अशा विविध कार्यक्षमतेवर सर्वोत्कृष्ट ठरलेल्या दौंड शुगरला सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा 2018-19 या वर्षाचा कैलासवासी वसंतदादा पाटील यांच्या नावानं दिला जाणारा पुरस्कार जाहीर झाला आहे। 2,50,000 रुपये मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। शरद अंबालिका मांजरा यांना उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन या गटातील पुरस्कार जाहीर झाला। मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। याबरोबरच राज्यस्तरीय ऊस भूषण पुरस्कार, उत्कृष्ट विकास अधिकारी आणि उत्कृष्ट मुख्य अभियंता पुरस्कारांचीही यावेळी घोषणा करण्यात आली। या पुरस्काराचं वितरण मांजरी येथील वसंतदादा इन्स्टिट्यूट इथं दिनांक 25 डिसेंबरला सकाळी 10:30 वाजता मुख्यमंत्री माननीय श्री उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री शरद पवार, आमदार माननीय श्री अजित पवार, माननीय श्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे। व्हीएसआयचे महासंचालक माननीय श्री शिवाजीराव देशमुख, व्हीएसआय पुणे यांनी या विविध पुरस्कारांची घोषणा केली। यावेळी संचालक माननीय श्री विकास देशमुख, डॉक्टर दाणी आरव्ही, माननीय श्री एस व्ही पाटील, माननीय श्री राजेंद्र चांदगुडे, माननीय श्री जे एन मोहंती उपस्थित होते।